जनगण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे
सर्व माता पिता बंधु भगिनी आणि मित्र मैत्रिणींनो, आपण सुरुवात राष्ट्रगीताने केली. राष्ट्रगीतासाठी उभं राहणं सर्व भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहेच. तरी पण राष्ट्रगीतासाठी जे उभे होते म्हणजे आपण सगळेच, त्यांचे बहुधा या देशाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. कारण राष्ट्रगीताला काय उभं राहिलंच पाहिजे का? हे नंतर सिनेमा चालू होणार आहे मग आम्ही बसून राहू, असा कुठे काय कायदा आहे का की राष्ट्रगीताला उभं राहिलंच पाहिजे का? याला काही जण पुरोगामित्व समजतात. एवढे कोणी आपण दिसत नाही पुरोगामी, याबद्दल शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. भारताच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा नागरिकाची मूलभूत कर्तव्य सांगण्यात आली. त्यामध्ये या देशाचा, या देशाच्या सन्मान चिन्हांचा म्हणजे राष्ट्रगीताचा, तिरंग्या ध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे, ज्यांना या राज्यघटनेने दिलेले अधिकार, मूलभूत कर्तव्य, कलम 14, 15, 16 आणि 19 विशेषतः हे सगळं हवंय, सगळ्यांचं कर्तव्य. तेव्हा आपण हे जय भारत जय जगतची सुद्धा सुरुवात ठरलेल्या वेळेला आणि राष्ट्रगीताने. यावर्षी देशानी ठरवलं, आणि देशानी म्हणजे निर्णय सरकारचा असेल, पण मला वाटतं की सगळ्या देशाला तो मनापासून मान्य आहे. तो म्हणजे 26 नोव्हेंबर या वर्षीपासून सुरुवात करून ते पुढे आता राज्यघटना दिवस म्हणून पाळायचा. पहिल्यांदा ही बातमी म्हणून ऐकत असताना क्षणाला सुद्धा मला वाटलं की 26 नोव्हेंबरची स्मृती भारतीय मनावर, हा राज्यघटनेचा दिवस आहे अशी राहणं कधी पण जास्ती चांगलं. कारण त्या 26 नोव्हेंबरशी संबंधित आणखी एक दुसरी गंभीर घटना आहे जी खरं म्हणजे कधीही आपण विसरता तर कामा नये, पण लक्षात राहायला पाहिजे तो 26 नोव्हेंबर राज्यघटना दिवस म्हणून लक्षात राहायला पाहिजे. 26 नोव्हेंबर 1949 ठरवून आपल्या घटना समितीने त्या दिवशी कामकाज पूर्ण केलं. आपल्याला त्याच्या 67-68 वर्ष नंतर वाटलं की तो दिवस स्मरणात ठेवण्यासाठी 26 नोव्हेंबर साजरा करावा. पण 2008 26 नोव्हेंबरला या देशावर पाकिस्ताननी प्रायोजित केलेला दहशतवादी हल्ला झाला, तो पण या देशाने कधीही विसरता कामा नये. निदान जोपर्यंत या जगाच्या पाठीवरून दहशतवाद संपत नाही त्यावेळपर्यंत तरी 26 नोव्हेंबर 2008 भारताने कधीही विसरता कामा नये. मला तर वाटलंय 2 26 नोव्हेंबरांचाच हा संघर्ष आहे. 1 26 नोव्हेंबर 1949 की ज्या दिवशी जातपात धर्मपंथ निरपेक्ष सगळे कायद्यासमोर समान आहेत, सगळ्यांना कायद्याचं समान संरक्षण आहे, राज्य कायद्याचं असेल, कोणा व्यक्ती किंवा कोणाच्या लहरीचं नसेल, त्याच कायद्यावर आधारित आणि मूळ राज्यघटनेनी पण मान्य केलं की तू भारतीय नागरिक म्हणून जर जन्माला आलास तर तुझ्या कातडीचा रंग काळा का गोरा, तू जन्माने हिंदू का मुस्लिम का ख्रिश्चन, त्या हिंदूमध्ये जो सर्वात मोठा शाप आहे तो तू सवर्ण का दलित का, यातलं काहीही न पाहता सगळे समान आहेत. हे सूत्र सांगणारी राज्यघटना की जिच्यावर आधुनिक भारताची मांडणी आणि उभारणी झाली पाहिजे, ही पण तारीख 26 नोव्हेंबर. आणि दहशतवाद्यांनी केलं ते मुद्दाम केलं का आपल्याला माहिती नाही की त्यांनी
Sample complete. Ready to continue?